स्तोत्र संहिता अध्याय 76 मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे असाफाचे संगीत स्तोत्र। यहुदात देव प्रगट झाला आहे, इस्रायलात त्याचे नाव थोर आहे, शालेमात त्याचा मंडप आहे व सियोनेत त्याचे निवासस्थान आहे। तेथे धनुष्याचे बाण, ढाल, तरवार व युद्धसामग्री त्याने मोडून टाकली। तू प्रतापी आहेस, लुटीने भरलेल्या पर्वतावर तेजस्वी आहेस। कणखर मनाच्या पुरुषांची लूटमार झाली आहे, ते झोपी गेले आहेत, त्यातील कोणाही बलवानाचे हात चालेनात। हे याकोबाच्या देवा, तुझ्या धमकीने रथ व घोडा ह्यांना गाढ निद्रा लागली आहे। तुझे केवळ तुझेच भय धरिले पाहिजे। तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील? तू स्वर्गातून आपला निर्णय ऐकविला, तो पृथ्वी भ्याली व स्तब्ध झाली। पृथ्वीवरील सर्व दिनास तारण्यासाठी, न्यायनिवाडा करण्यासाठी देव उठला, तेव्हा असे झाले। कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो। अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधितोस। परमेश्वर तुमचा देव ह्याला नवस करा व ते फेडा। ज्याचे भय धरिले पाहिजे त्याला त्याच्या सभोवतालच्या सर्वांनी नजराने आणावेत। अधिपतींची हिम्मत तो नष्ट करीतो, पृथ्वीवरील राजास तो भयप्रद आहे।